चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तंजानियातील डांगोटे इंडस्ट्रीजचे 30 बिलियन डॉलरच्या रेव्हेन्यूचे लक्ष्य। तंजानियातील डांगोटे इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अलिको डांगोटे यांनी सांगितलं की 2021 पर्यंत 30 बिलियन डॉलर इतक्या रेव्हेन्यूचं कंपनीनं ध्येय ठेवलं आहे। वित्तमंत्र्यांनी कंपनीच्या लागोस येथे असणाऱ्या डांगोट तेल रिफायनरी आणि उर्वरक परियोजनेचा दौरा केला, त्यावेळी डांगोटे बोलत होते। ते म्हणाले, कंपनी नव्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे। 2021 मध्ये रिफायनरीचं काम पूर्ण झाल्यावर कंपनीचा ग्रुप रेव्हेन्यू 4 बिलियन डॉलरहून वाढून 30 बिलियन डॉलर होईल। सध्या कंपनीकडे रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि फर्टिलायझरचे प्लांट आहेत। शिवाय इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्याबरोबरच स्थानीय स्तरावर साखर आणि सिमेंटची क्षमता वाढत आहे। ते म्हणाले, राष्ट्राची निर्मिती केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर यासाठी नागरिक आणि उद्योजकांनीही सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक आहे। वित्तमंत्री जैनब अहमद यांनी रिफायनरीच्या योजनेचं कौतुक केलं आणि ते म्हणाले की प्रतिदिवस 6,50,000 बॅरलच्या उत्पादन क्षमतेबरोबरच आज ही जगातील सर्वात मोठी एकल रिफायनरी आहे। मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की तंजानिया लवकरच परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांची आयात बंद करून जगातील इतर देशांना आपल्या उत्पादनाची निर्यात सुरू ठेवण्यात सक्षम होऊ शकेल।